देवान दृष्टांत जाऊन भक्ताच्या सपनात दिला बाई देवान दृष्टांत बोले शनेश्वर भक्ताला सत्वर आलो मी तुमच्या गावात बोले शनेश्वर भक्ताला सत्वर आलो मी तुमच्या गावात जाऊन भक्ताच्या सपनात दिला बाई देवान दृष्टांत जाऊन भक्ताच्या सपनात दिला बाई देवान दृष्टांत एक सांग तो सांगण आलो वाड्यात मी वाहून माझ इथच मानाव ठाण आडवेड घेऊ नको माग पुढ पाहू नको धाराव गुपित ध्यानात आडवेड घेऊ नको माग पुढ पाहू नको धाराव गुपित ध्यानात हे जाऊन भक्ताच्या सपनात दिलबाई देवान दृष्टांत जाऊन भक्ताच्या सपनात दिलबाई देवान दृष्टांत फास भरून काळ्या बैलाच्या गाडी मधून प्रभाजानी मिळून करावं मला स्थापन कानगाड करू नको मन्याडी धरू नको देव मले करारी बाण्यात कानगाड करू नको मन्याडी धरू नको देव मले करारी बाण्यात जाऊन भक्ताच्या सपनात दिला बाई देवान दृष्टांत जाऊन भक्ताच्या सपनात दिला बाई देवान दृष्टांत सपनात दिला बाई देवान दृष्टांत जाऊन भक्ताच्या सपनात दिला बाई देवान दृष्टांत बोले शनेश्वर भक्ताला सत्वर आलो मी तुमच्या गावात बोले शनेश्वर भक्ताला सत्वर आलो मी तुमच्या गावात जाऊन भक्ताच्या सपनात दिला बाई देवान दृष्टांत जाऊन भक्ताच्या सपनात दिला बाई देवान दृष्टांत